ख्रिस्ती मंडळे सुरुवात प्रेषित हा कामे ई चोपडी लिखणारो डॉक्टर लूक तेज लुका तिसरी चोपडी देवहारी बातमी बी लिखली हे इसू होरगामा गोयो इही नेते पौल जेल खानामा आतो इही होदू लिखला है ख्रिस्ता पासे 30 ते 63 या काळामान्य गोठिये नोंद इही माहे ये चोपडी बेन बाग हेता पोईला बागामाय उद्याय 1 ते 9 प्रेषित पेत्रा कोले कामे है एन बिहिरा बागामाय उद्याय 10 ते 6 प्रेषित पौला कामहा नोंद है चोखा आत्मा येना तारणा बा यहुद्या हटीज नायते पारदेशा हटी बी उगड़ा है मालक इसु ख्रिस्ता व बोर्स थोवा तो वे तुम्हें तारणोरी ओ या मुख्य विचार है उद्याय योग ओ थिया फिला इसु ज्या प्रेषित निवडला था त्याहाल देवा चोखे आत्म को हुकुम देन तो उचे जुगामा लेवा गयो त्या दिहा होदू ते जी जी कोना एन हिकाडना सुरुवात कोयेल त्या बाधा बदल माई पोली चोपडी लिखी मोरना पासे भी इसु त्याहाल खूब दा आज जीवतो है एह कोई देखाड़िया एन चाळही दिहा होदू तो त्याहाल देखायो एन ते देवा राजा बोदेल हिकाड़िया त्याहाल मिळीन इसु हुकुम देनो का एरुशलेम सोडीन जहामा देव आबे दाव कोले जे देनगी बदल तुमा मापाने ओना ह्या ते वाट जवा कहा का योहाने पाये को बाप्तिस्मा देना खोरा पेन वाइज दिहे कोई तुमे बाप्तिस्मा चोखे आत्मे कोरी पासे त्या योक्ठा आता तो वे त्याहाय त्याल हो दिया मालक याच कवा मै तू इस्रायला राज्य उभो कोणार हा का इसुई त्याहा लाख्या जो काळ वेळ देव आबे स्वतः त्या अथामात होह्या ती जाना तुमे काम नाही पेन देवा चोखा आत्मा तुमे उपेयी तो वे तुम्हाल गोती मिळी एन येरुशलेमा माय बादा यहुदिया देशा माय शमरोना देशा माय एन दोर ते खुंडा हदू तुमा मा पुरावो हा पासे एको आखीन तो त्याहा डोळा देखते उचे जुगामा लेवा गयो एन वादळे त्याल देखाया देनो नाय तो जाय तोवे त्या जुगा असे योक्सार नजर लावीन ए तोवे देखा उज्वे फाडके पौला बेन ओदमी त्याहामा उभारोया त्याहाय आख्या का ओ गालिन मान्या माहाय तुम्हा जुगा से कहा एता उबारो हा ओ जो ईसु तुम्हा माने उचे जुगामा लेवा गई हो तोज तुम्हाई जेह को जुगामा जातो देखियो तेह कोई तोई तोवे प्रेषित जैतून डोगा उपेने त्या यरुशलेमा माय फिरी येना जैतून डोगे यरुशलेम सेरा पाने अर्धो मैल है एन त्या येना तोवे योकी माड़ी ओरे खुली मा गोया ता पेत्र योहान फिलिप आंद्रिया थोमा बार्थलमय मोत्ताय ओल्फी पोह याकोब शिमोन जिलोत एन याकोबा बहा यहुदा या रोवेत त्या बादा जा एन त्या रे कोल्योग थे यो एन ईसु आ यो मोरिया एन त्या बहा ये बादे योके मोने योग सारके प्रार्थना कोयत त्या दिहा माय अंदाजे योग हो एन वी महा बोर्स थोना रटोळो गोळो जायलो आतो तो वे पेत्र त्या बहा माजे विस्माय उभारो नाख्या ओ बहाय इसुल दो देणारा वाट देखाणारो यहुदा इस्करियोत बोदेल देवा चोखे आत्मे कोई दाविद राजा मुये कोई आगला जाखी थवलाता ती पुरा होना जरूरी आता तो यहुदा इस्करियोत अफा माइज गोणलो आतो एन त्याल या कामा वाटो मिळलो आतो ते खराब मोजरी कोई रान वेचाता लेदा एन तो ता उमड़ो पोड़ियो तोवे त्या डेड माजेच फुटी एन त्या बादे आतडे बारे पोड़िये ई यरुशलेम सैरामाय रोणारा बाधाल होमजा त्या हाटी त्या बोले माय त्या रानाल होकेल दामा म्हणजे रोकता रान एको नाव पोडिहा देवा वचना गीता नवा चोपडी माय लिखला है का त्या गो उजाड पोडे एन त्या माय कादाज नाही रोई एन आजू लिखला है का या काम बिहरा लय त्या हाटी यहुदा इस्करियोत बदल आम्हा लामी योग बिहरा माहू निवडा पोडी या हाटी का इसु मालक आम्हा माय याव जाव लाग्यो त्या बादा कावा माय म्हणजे योहाना बाप्तिस्मा पाने ते जो दिही तो आम्हापाने जुगामाय उचे लेवा गयो त्या दिहादू जे माहे आम्यारते त्याहा माने योके जाए त्या मोरना माने उठना पुराऊ राजोजे तोवे त्याहे बारसाबा अखलो योसेफ एन माथिया या बेनिहाल अगाडी को या पासे त्याहे प्रार्थना कोई नाख्या ओ बादहा मोने जाणारा मालेक ओ सेवका जागो एन प्रेषिता जागो सोडीन आपे जागे गोयला यहुदा जागो जाल मिळे ओहडो या बेन्या माने काल तुये निवड्या ती देखाड पासे त्याहाय त्याहा हाटी चिठ्ठी टाक्यो तोवे माथी या चिठ्ठी निंगे तोवे त्याल 11 प्रेषिताहारे गुणवामा येना